श्रीकांत सर बोलत आहेत ना? श्रीकांत सर, मी परांजपे अभिरुची मधून बोलतोय. विशाल, मागे सर तुम्ही एन्क्वायरी केली होती त्या संदर्भात, त्यासाठी मी फोन केला. तुम्ही नोकरी घेतला का? तुम्ही ठीक आहे.